मंदार माला कुलिताल कायै कपाल मालांकित शेखराय दिव्यांबराय च दिगंबराय नमः शिवायै च नमः शिवाय। प्रिया श्रोतारः, संस्कृत साप्ताहिक्याः शिवरात्रि विशेषांकेऽस्मिन् भवतां समेषां हार्दिकं स्वागतम् अभिनन्दनं च। भवतां सहृदयानां मनोविनोदकरम् अंकम् आदाय पुनरेकदा उपस्थितोऽस्मि अहं दिव्यानन्द झाः। अयि सुधिया श्रोतारः, कार्यक्रमस्य शुभारम्भः सुभाषित रत्नेन क्रियते, तच्च प्रस्तौति मम सहयोगिनी ऋचा झा। श्रूयतां भवद्भिः।
परोक्षे कार्यहन्तारं प्रत्यक्षे प्रियवादिनं वर्जये तादृशं मित्रं विषकुम्भं पयोमुखम्। अर्थात पीठ पीछे कार्य को नष्ट करने वाले तथा सम्मुख मीठा बोलने वाले मित्र का उसी प्रकार त्याग कर देना चाहिए जिस प्रकार विष से भरे घड़े के मुख पर अगर दूध भी लगा हो तो भी उसे छोड़ दिया जाता है।
अहो, उचितम एव उक्तम किला। मित्राणि, संप्रति अग्रेसरामः प्रसंग प्रभागं प्रति। प्रभागेस्मिन् अद्य शिवरात्रि पर्वणः अवसरे देवाधिदेवस्य भगवतो विश्वनाथस्य भावपूर्णं स्तवनं विदधाति अस्मदीयः सहयोगी गणेश हेगडे।
अथ लिंगाष्टकम् ब्रह्ममुरारिसुरार्चितलिंगम् निर्मलभासितशोभितलिंगम् जन्मजदुःखविनाशकलिंगम् तत्प्रणमामि सदाशिवलिंगम् देवमुनि प्रवरार्चितलिंगम् कामदहं करुणाकरलिंगम् रावणदर्पविनाशनलिंगम् तत्प्रणमामि सदाशिवलिंगम् सर्वसुगन्धिसुलेपितलिंगम् बुद्धिविवर्धनकारणलिंगम् सिद्धसुरासुरवन्दितलिंगम् तत्प्रणमामि सदाशिवलिंगम्।
नमः शिवायै च नमः शिवाय। अयि जागरूकाः श्रोतारः, सम्प्रति साप्ताहिकी वार्ता प्रभागे प्रस्तूयते साप्ताहिकः वैश्विकः वृत्तान्तः। अद्य अशेष जगतः साप्ताहिकीः वार्ताः आदाय उपस्थिता अस्ति मुदिता वेतालः।
प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अवोचत् यत् वित्त मन्त्री निर्मला सीतारमणः लोकसभायां निज भाषणे व्यापकं विवरणं प्रदत्तवती यत् एषमः आय व्यय विवरणं देशस्य आर्थिक परिवर्तने योगदानं प्रदास्यति। मणिपुरस्य मुख्यमन्त्री युमनाम खेमचन्द सिंहः बुधवासरे मणिपुरस्य जीरीबाम जनपदे विस्थापित जनान् अमिलत्। तेन मेतेई जनजातेः विस्थापित जनैः सह संवादो विहितः। राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः, उपराष्ट्रपतिः सीपी राधाकृष्णनः, प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी च स्वामिनः दयानन्द सरस्वती वर्यस्य जयन्त्यवसरे तस्मै श्रद्धाञ्जलिम् अर्पितवन्तः। बांग्लादेशे सामान्य निर्वाचनेभ्यः 99-200 निर्वाचन क्षेत्रेषु मतदानं गुरुवासरे सञ्जातम्। पुरुषाणां 20-20 विश्व चषक क्रिकेट स्पर्धायां भारतेन नामीबिया दलं 93 धावनांकैः पराजितम्। धन्यवादः।
अयि मान्याः श्रोतारः, अद्य ज्ञान विज्ञानाख्ये साक्षात्कार प्रभागे अस्माभिः साकं संवादाय उपस्थिताः विद्यन्ते राष्ट्रपति सम्मानादि सभाजिताः दशावधानिनः श्रीमन्तः उमामहेश्वर एन् महाभागाः। सम्प्रति अस्मदीय सहयोगिन्या झा निधिना साधितेन संवाद माध्यमेन जानीमः भारतीय ज्ञान प्रवाहं प्रति उमा महेश्वर महाभागानां विचारान्।
अभिवादये मित्राणि, स्वागतमत्र भवतां भवतीनां च। प्रभागेऽस्मिन् समुपतिष्ठति आचार्यः डॉक्टर उमा महेश्वर एन् महाभागः। असौ सुधीः शब्दविद्यायाः मूर्तिः, शिष्टक्रियायाः स्फूर्तिः, भारती समुपासकः। अयं जनः रामायणस्य उपासनायां सदैव निरतः। वाल्मीकी विरचित रामायणस्य अखण्ड रामायण पारायणं सर्वदा हि अनुष्ठीयमानः रामायणे विशिष्टां गवेषणां विदधाति। रामायणम् इति ग्रन्थः जनजीवने प्रेरणायाः स्रोतः भूत्वा दीर्घकालं प्रवहति। काव्यानां नाटकानां च विषयनिदर्शने रामायणम् अद्वितीयमस्ति। रामादिवत् प्रवर्तितव्यं न रावणादिवत् इति उपदेशाः प्रचारं प्राप्नुवन् कर्म आदर्शधर्माणां त्रिवेणीं प्रवाहयन्ति रामायणकथा आदिकाव्यमिति कथ्यते। तर्हि कथं राष्ट्रनिर्माणे रामायणस्य भूमिका वर्तते?
सर्वेभ्यः प्रणामः। आर्ये प्रणतोऽस्मि, विशेषतः आकाशवाणी श्रोतृभ्यः सर्वेभ्योऽपि मम नमस्काराः। सत्यं भवत्या समुदितं, तत्र रामायणमस्माकं राष्ट्रस्य ग्रन्थः। भवत्यैव उक्तरीत्या राष्ट्रस्य भूमिकानिर्माणे रामायणस्य पात्रं किम् इति। अवश्यं रामायणतः एव महत् पात्रमस्ति। प्रत्येकमपि राष्ट्रस्य स्वीयं किञ्चन तत्त्वं भवति। विना तत्तत्त्वं न तद् राष्ट्रं जीवति। यथा विना विज्ञानं जपान् देशः, विना तन्त्रज्ञानं चैना देशः, विना वाणिज्यम् अमेरिका देशः, विना राजकीयं यूरोप् देशः जगतीतले जीवितुं नार्हति। तद्वदेव भारतस्यापि किञ्चित् विशिष्टं तत्त्वमस्ति। तत्तत्त्वं विना जगतीतले भारतस्यापि सत्त्वं न भवति। तदेव भारतस्य तत्त्वं धर्मः इति। तादृशधर्मतत्त्वम् उपाश्रित्य प्रवृत्तः आद्यः अनन्तव्यः ग्रन्थः रामायणम्। रामायणस्य प्रत्येकस्मिन् अपि सर्गे जीवातुभूतः अंशः भवति धर्मः एव। तत्र रामो विग्रहवान् धर्मः इत्येव उच्यते। भारतस्य अन्तरङ्गभूतं प्राणायितं तु धर्मः एव। यतः धर्म सर्वस्वस्य, धर्मस्य सर्वाङ्गस्यापि विचारशक्तिः रामायणे एव क्रियते। अतः विना रामायणं राष्ट्रस्य अस्तित्वमेव नास्ति। अतः राष्ट्रनिर्माणे धर्मस्य परमप्राधान्यं वर्तते। एवमेव रामादिवत् प्रवर्तितव्यं न रावणादिवत् इत्येव भवत्या उल्लेखः कृतः। एतस्य वाक्यस्य महती भूमिका वर्तते। रामादिवत् प्रवर्तितव्यम् इत्युक्ते कथं रामादिवत् प्रवर्तनम् इत्युक्ते, वस्तुतः तत्र रामगुणाः ये सन्ति तेषु गुणेषु केचन वा गुणाः अस्माभिः अनुपालनीयाः इति तत्र तात्पर्यं। तदेव अत्र कथ्यते। तत्र रामगुणविस्तारः एव रामायणकाव्यमिति। आदौ षोडशगुणाः ये तत्र उपावर्णिषत, ते गुणाः एव आद्यन्तं काव्ये विस्तार्यन्ते। तेषां गुणानाम् अनुसन्धानेन भावसंस्कारः, भावसंस्कारतः जीवसंस्कारः, तेन वस्तुतः राष्ट्रसंस्कारः, जनानां तत्र निर्माणम्, एतत् सर्वमपि तेन जायते। तदा राष्ट्रं वस्तुतः धर्मराष्ट्रं जायते। तदर्थं रामायणस्य राष्ट्रनिर्माणे सुमहती भूमिका च वर्तते। अतः रामायणमाश्रित्य बह्व्यः परम्पराः एव समुत्पन्नाः इति अस्माभिः ज्ञातुं शक्यते।
महोदय, भवता प्रतिपादितं यत् राष्ट्रनिर्माणे रामायणस्य भूमिका वर्तते एव। रामायणमुद्दिश्य बह्व्यः परम्पराः प्रादुर्भवन् इत्यपि भवता प्रोदीरितम्। तर्हि का सा परम्परा?
एवमार्ये, अवश्यं रामायणस्य काचन सुमहती परम्परा वर्तते। तस्य विषये किञ्चित् विवक्षामि। वाल्मीकिरामायणमिति अस्माभिः ज्ञायते आदिकाव्यम्, अनादिनायकस्य आदिकाव्यमिदम्, आदिकवेः महाकाव्यम्। वाल्मीकिरामायणमेव स्वयं काचन परम्परा। तत्र तदाश्रित्य बहवो हि ग्रन्थाः आदेशमाविश्वं प्रवृत्ताः सन्ति। कम्बरामायणं, तुलसीरामायणम्, अध्यात्मरामायणम्, आनन्दरामायणं, चम्पूरामायणम्, एवं रामायणदर्शनमिति, सीतारावणसंवादझरी इति, भट्टिकाव्यं, रावणवधः इति काव्यम्, एवं बहुधा काव्यानि, सहस्रशः काव्यानि, ग्रन्थाः रामायणमुपाश्रित्य प्रवृत्ताः। किं बहुना केवलं पद्यकाव्येन, पद्यकाव्ये, गद्यकाव्ये, चम्पूकाव्येषु, मुक्तकेषु, चित्रकाव्येषु, नानाप्रकारकेषु साहित्येषु रामायणस्य कृतपदत्वमस्ति। तेन रामायणस्य, रामायणमुपाश्रित्य कवयः स्वयम् आत्मनः समुज्जीवनं प्राप्नुवन्ति। तथा काचित् शक्तिरस्ति, तथा ಜೀವಸತ್ವಂ ರಾಮಾಯಣಸ್ಯ ವರ್ತತೆ ಇತಿ ಅಸ್ಮಾಭಿಃ ಜ್ಞಾತವ್ಯಂ. ನ ಕೇವಲಂ ಸಂಸ್ಕೃತ ಭಾಷಾಯಾಂ ಮಾತೃಭಾಷಾಸ್ವಪಿ ತಥಾ ರಾಮಾಯಣಸ್ಯ ಸುಮಹತಿ ಪರಂಪರಾ ವರ್ತತೆ. ಅತ್ರ ದೇಶಕಾಲಯೋಃ ಭೇದಂ ವಿನಾ ಸರ್ವದೇಶೇಷು ಸರ್ವಕಾಲೇಷು ಸರ್ವದಾಪಿ ಸಂಪೂಜಿತಃ ಅಯಂ ಗ್ರಂಥಃ ರಾಮಾಯಣ ಗ್ರಂಥಃ. ಅತ್ರ ದೃಶ್ಯತಾಂ ನ ಕೇವಲಂ ಮೂಲಗ್ರಂಥಾನಾಂ ಪರಂಪರಾ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಪರಂಪರಾ ಅಪಿ ಸುಮಹತಿ ವರ್ತತೆ. ರಾಮಾನುಜೀಯಂ ತತ್ರ ಗೋವಿಂದರಾಜೀಯ ತನಿಶ್ಲೋಕಿ ಮಾಹೇಶ್ವರ ತೀರ್ಥಿಯಾದಿ ವ್ಯಾಖ್ಯಾನಾನಿ ತತ್ರ ಕಥಕ ವ್ಯಾಖ್ಯಾನಂ ವಾ ಇವಂ ಬಹುಧಾ ವ್ಯಾಖ್ಯಾನಾನಿ ರಾಮಾಯಣಮುಪಾಶ್ರಿತ್ಯ ಪ್ರವರ್ತಂತೆ. ಕಮಿ ತತ್ರ ಪುಸ್ತಕಂ ಅಥವಾ ಕಮಿ ಗ್ರಂಥಮುಪಾಶ್ರಿತ್ಯ ಚಿಂತೆಯೇಮ ಚೇತ್ ತಸ್ಯ ದ್ವಿತೀಯ ಗ್ರಂಥಾಃ ಕದಾಚಿತ್ ನ ಭವಿತುಮರ್ಹಂತಿ. ಪರಂತು ರಾಮಾಯಣಸ್ಯ ತಥಾ ನಾಸ್ತಿ. ರಾಮಾಯಣಸ್ಯ ತಥಾ ಶಕ್ತಿರಸ್ತಿ ಅತಃ ಸ್ವಯಮೇವ ಸಾ ಕಾಚಿತ್ ಪರಂಪರಾ ತತ್ರ ರಾಮಭಕ್ತಿ ಕದಾಚಿತ್ ರಾಮಭಕ್ತಿ ರಾಮಶಕ್ತಿ ರಾಮವ್ಯಾಪ್ತಿ ಇತ್ಯೇತತ್ ಸರ್ವಂ ಅತಿಶಯ್ಯ ಕದಾಚಿತ್ ರಾಮಾಯಣಮೇವ ಇತೋಪಿ ವಿಶಿಷ್ಟಂ ಸ್ಯಾತ್ ಇತಿ ವಯಂ ವಕ್ತುಂ ಶಕ್ನುಮಃ. ತಥಾ ರಾಮಾಯಣಸ್ಯ ಕಾಚಿತ್ ಮಹತಿ ಪರಂಪರಾ ಅಸ್ಮಾಭಿರ್ ವಿಲೋಕ್ಯತೆ. ಅತಃ ರಾಷ್ಟ್ರೇ ಕಂಚನ ವಿಶಿಷ್ಟಂ ಭಾವಂ ಅತ್ರ ಏಷಾ ಪರಂಪರಾ ನಿರ್ಮಾತಿ ಸೈವಾ ರಾಷ್ಟ್ರಸ್ಯ ಮಹತಿ ಶಕ್ತಿರ್ಭವತಿ ಇತ್ಯೇವಂ ಅಹಂ ಸಾಂಪ್ರತಂ ಅಭಿಪ್ರೈಮಿ.
ರಾಮಾಯಣ ಪರಂಪರಾಮುದ್ದಿಶ್ಯ ಭವತಾ ಸಮ್ಯಕ್ ಪ್ರತಿಪಾದಿತಂ. ಪುನಶ್ಚ ಉಕ್ತಂ ಯತ್ ಕಂಚಿತ್ ವಿಶಿಷ್ಟಂ ಅಂಶಂ ಏಷಾ ಪರಂಪರಾ ಪ್ರತಿಬಿಂಬಯತಿ. ತರ್ಹಿ ಮನಸಿ ಜಿಜ್ಞಾಸಾ ವರ್ವರ್ತಿ ಯತ್ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಭಾವೈಕ್ಯ ನಿರ್ಮಾಣಂ ಕಥಂ ರಾಮಾಯಣಾತ್ ಸಂಭವೇದಿತಿ.
ಏವಂ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಭಾವೈಕ್ಯಮಿತಿ ಅತ್ಯಂತ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ವಿಷಯಃ. ತತ್ರ ಆಚಾರಭೇದಃ ವ್ಯವಹಾರಭೇದಃ ಆಹಾರಭೇದಃ ಸಂಸ್ಕೃತಿಭೇದಃ ಏವಂ ವಿಚಾರಭೇದಃ ಸುಮಹಾನ್ ಅಸ್ಮಿನ್ ದೇಶೆ ವರ್ತತೆ ಇತಿ ಹೇತೋಃ ಏಕತ್ರ ಅಸ್ಮಾಭಿಃ ಐಕ್ಯಭಾವಃ ಅವಶ್ಯಂ ಐಕ್ಯಂ ಅಸ್ಮಾಭಿಃ ಅವಶ್ಯಂ ಉಪಾಸನೀಯಂ. ತತ್ರ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಭಾವೈಕ್ಯಮೇವ ಅಸ್ಮಾಭಿಃ ತಥಾ ವೇದಿತುಂ ಶಕ್ಯತೆ ಅನ್ಯಥಾ ಗತಿಃ ನಾಸ್ತಿ. ಯತಃ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಭಾವೈಕ್ಯಂ ಪ್ರತಿಪಾದಯಿತುಂ ಸೃಷ್ಟುಂ ನಿರ್ಮಾತುಂ ಸರ್ವದಾಪಿ ಸಮುಜ್ಜೀವಯಿತುಂ ರಾಮಾಯಣಸ್ಯ ಮಹತಿ ಶಕ್ತಿರಸ್ತಿ ಇತ್ಯಸ್ಮಾಭಿರವಗಂತುಂ ಶಕ್ಯತೆ. ತತ್ ಕಥಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಕೇವಲಂ ಗ್ರಂಥಪರಂಪರಾಸು ರಾಮಾಯಣಂ ನ, ತತ್ರ ಚಿತ್ರಕಲಾ ನೃತ್ಯಕಲಾ ಶಿಲ್ಪಕಲಾ ಸಂಗೀತಂ ನಾಟಕಂ ವಾದ್ಯಸಂಗೀತಂ ವಾ ಏವಂ ನಾನಾವಿಧ ಕಲಾಃ ಸ್ಯುಃ ಇದಾನೀಂತನ ಚಿತ್ರೋದ್ಯಮೇ ವಾ ಸ್ಯಾತ್ ಸರ್ವತ್ರಾಪಿ ಸುಮಹತಿ ಭೂಮಿಕಾ ರಾಮಾಯಣಸ್ಯ ಅಸ್ಮಾಭಿಃ ಅವಶ್ಯಂ ವಿಜ್ಞಾಯತೆ. ಕಶ್ಚಿತ್ ಕಲಾವಿತ್ ನೂತನಂ ಯತ್ಕಿಮಪಿ ಕರೋತಿ ಚೇದಪಿ ತತ್ರ ರಾಮಾಯಣಸ್ಯ ಕಿಂಚಿತ್ ಪಾತ್ರಂ ಸ್ಯಾದಿತಿ ಸಹ ಅವಶ್ಯಂ ಮನ್ನುತೆ. ತಥಾ ಶಕ್ತಿರಸ್ತಿ ವ್ಯತಿರೇಕತೆಯಾಪಿ ಕಿಂಚಿತ್ ದೃಶ್ಯತಾಂ. ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಭಾವೈಕ್ಯೆ ರಾಮಪೂಜ್ಯ ಭಾವಃ ರಾಮಪರಿವಾರ ಪೂಜ್ಯ ಭಾವಃ ಅಸ್ಮಾಭಿಃ ಏತಾ ಜ್ಞಾಯತೆ. ತಥಾ ಅನ್ಯಥಾಪಿ ಅಸ್ಮಾಭಿಃ ಏಕಂ ದ್ರಷ್ಟವ್ಯಂ. ಸಂಪೂರ್ಣ ದೇಶೇ ಕಸ್ಮಿಂಶ್ಚಿದಪಿ ರಾಜ್ಯೆ ಕಸ್ಯಾಂಚಿದಪಿ ಸಂಸ್ಕೃತೌ ಕಸ್ಯಾಪಿ ಜನಸ್ಯ ವಂಶವೃಕ್ಷೆ ಕೈಕೇಯಿ ಇತಿ ನಾಮ ಅಸ್ತಿ ಕಿಂ. ಕಸ್ಯಾಶ್ಚಿತ್ ಸ್ತ್ರೀಯಾಃ ನಾಮ ಮಂಥರ ಇತಿ ಭವತಿ ಕಿಂ. ಕೋಪಿ ಜನಃ ಆತ್ಮನಃ ರಾವಣಃ ಇತಿ ನಾಮ ಭವತು ಇತಿ ಚಿಂತಯತಿ ಕಿಂ ನಾಸ್ತಿ. ಪರಂತು ರಾಮಃ ಲಕ್ಷ್ಮಣಃ ಭರತಃ ಸುಮಂತ್ರಃ ದಶರಥ ಇತ್ಯಾದೀನಿ ನಾಮಾನಿ ಬಹೂನಾಂ ಸಹಸ್ರಶಃ ಜನಾನಾಂ ನಾಮಾನಿ ಭವಂತಿ. ಸಾ ಶಕ್ತಿಃ ವಸ್ತುತಃ ರಾಮಸ್ಯ ಶಕ್ತಿಃ ರಾಮಾಯಣಸ್ಯ ಶಕ್ತಿಃ. ತಚ್ಛಕ್ತ್ಯ ಏವ ಭಾವೈಕ್ಯಂ ಕಿಂಚನ ನಿರ್ಮೀಯತೆ ಸಮಗ್ರ ರಾಷ್ಟ್ರೇ ತದಸ್ಮಾಭಿರವಗಂತವ್ಯಂ. ನ ಕೇವಲಂ ಜನಾನಾಂ ನಾಮಸು ಪ್ರದೇಶಾನಾಂ ನಗರಾಣಾಂ ಗ್ರಾಮಾಣಾಂ ನಾಮಸ್ವಪಿ ರಾಮಕೇಂದ್ರಿತ ನಾಮಾನಿ ಬಹೂನಿ ಸಂತಿ. ಅತಃ ರಾಮಹಿತಂ ನಾಮ ಸಹ ಧರ್ಮಹಿತ ವಿಚಾರಃ ಏವ ಭವತಿ ತದಸ್ಮಾಭಿರವ ಅವಗಂತವ್ಯಂ. ಕನ್ಯಾಕುಮಾರಿತಃ ಕಾಶ್ಮೀರ ಪರ್ಯಂತಂ ಕಚ್ಚತಃ ಕಾಮಚಲ ಪರ್ಯಂತಂ ಸಂಪೂರ್ಣ ಭಾರತೆ ರಾಮಭಾವಃ ನಿತಾಂತಂ ವಿದ್ಯೋತತೆ ತದಸ್ಮಾಭಿರ್ವಿಜ್ಞಾತವ್ಯಂ. ಅತಃ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಭಾವೈಕ್ಯಂ ನ ಕೇವಲಂ ವಿಶ್ವಭಾವೈಕ್ಯ ನಿರ್ಮಾಣೇಪಿ ರಾಮಾಯಣಸ್ಯ ಸುಮಹತಿ ಭೂಮಿಕಾ ವರ್ತತೆ. ಅತಃ ದೇಶಸ್ಯ ಸರ್ವವಿಧ ಭೇದ ವಿಚಾರಾನ್ ತತ್ರ ವಿನಾಶ್ಯ ತತ್ರ ಐಕ್ಯ ವಿಚಾರಃ ಪ್ರವರ್ಧನೀಯೋ ಭವತಿ. ತದರ್ಥಂ ರಾಮಾಯಣಂ ರಾಷ್ಟ್ರಸ್ಯ ಮಹತಿ ಶಕ್ತಿಃ. ರಾಮಮಂದಿರ ಕಾಲೇ ಇದಂ ಸರ್ವೈಃ ಅಪಿ ಸಾಕ್ಷಾತ್ಕೃತಂ ಅಸ್ಮಾಭಿಃ. ಅತಃ ರಾಮತತ್ವ ಪ್ರಚಾರಾಯ ರಾಮಾಯಣಸ್ಯಾಪಿ ಪ್ರಸಾರಃ ಕರಣೀಯಃ. ತೇನೈವ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಭಾವೈಕ್ಯ ವಿಕಾಸಃ ಜಾಯತೆ. ಏವಂ ಧನ್ಯತಾಮಹಂ ಅರ್ಪಯಾಮಿ. ನಮೋ ನಮಃ.
ಭವಂತಃ ಅಮೂಲ್ಯಮಪಿ ಸ್ವಕೀಯಂ ನೈಜಂ ಸಮಯಂ ಕಲ್ಪಿತವಂತಃ. ಏತದರ್ಥಂ ಆಕಾಶವಾಣಿ ಪಕ್ಷತಃ ಪುನರಪಿ ಧನ್ಯತಾ ವಚಾಂಸಿ ಆವಿಷ್ಕರೋಮಿ ಇಯಮಹಂ ನಿಧಿಜಃ.
ಆಚಾರ್ಯಾಣಾಂ ಉಮಾಮಹೇಶ್ವರ ಅನ್ ಮಹಾಭಾಗಾನಾಂ ವಚನಾನಿ ಶ್ರುತ್ವಾ ಜಾತಾಃ ವಯಂ ಅತಿತರಾಂ ಆಪ್ಲಾವಿತಾಃ. ಅಯಿ ಸಂಸ್ಕೃತ ಪ್ರೇಮಿಣಃ ಆಗಚ್ಛಂತು ಸಂಸ್ಕೃತ ದಿಗ್ದರ್ಶಿನೀ ಪ್ರಭಾಗೇ, ಯತ್ರ ವಿಶ್ವಸ್ಮಿನ್ ಅಪಿ ವಿಶ್ವೇ ಸಂಸ್ಕೃತ ಸಂವರ್ಧನಾಯ ಅನುಷ್ಠಿತಾನಾಂ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾಣಾಂ ವಿಷಯೇ ಸವಿಸ್ತರಂ ಸಂಸೂಚಯತಿ ಅಸ್ಮದೀಯ ಸಹಯೋಗಿ ಪುನೀತ ತ್ರಿಪಾಠಿ.
केन्द्रीय संस्कृत विश्वविद्यालयस्य कुलपतिः प्रोफेसर श्रीनिवास वरखेड़ी महोदयः, कुलसचिवः प्रोफेसर आरजी मुरली कृष्णश्च थाईलैंड देशस्थस्य बैंकॉक नगरस्य यात्रायाः अवसरे शिल्प कॉर्न विश्वविद्यालये स्थापितं संस्कृताध्ययन केन्द्रं केन्द्रीय संस्कृत विश्वविद्यालयस्य विदेशीय केन्द्र रूपेण विकसितुं महत्वपूर्णां सहमतिं प्राकटयत्। अस्मिन् दिशि सहमति पत्राणाम् आदान प्रदानं शीघ्रमेव भविष्यति इति च निर्णीतम्। कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयस्य संस्कृत भाषा साहित्य विभागेन भारतीयं मनोविज्ञानम् इति विषयम् अवलम्ब्य 26,000 वर्षस्य फरवरी 13 दिनांके रामटेक नगरे एक दिवसीया राष्ट्रीय संगोष्ठी आयोजिता। भारतीयस्य मनोविज्ञानस्य मुख्य धाराः पातंजल योगदर्शने योगवाशिष्ठ ग्रंथे च स्पष्टतया दृश्यन्ते इति तु सर्वैः सुविदितमेव।
एवमेव सर्वत्र अविरलं प्रवहतु संस्कृतधारा सन्ततम् इति वयं कामयामहे। ऐ सहृदयाः श्रोतारः, विदितमेव यदद्य शिवपार्वत्योः विवाहोत्सवः शिवरात्रिपर्व सश्रद्धं सोल्लासं च अशेष देशे जगति च अनेकत्र आमान्यते। तस्मादद्य बालमनोवल्लरी प्रभागे शृणुमः एतत्सम्बद्धाम् एव अपूर्वां कथामेकाम्। ताञ्च रुचिकरशैल्या प्रस्तौति साधना शर्मा।
नमः शिवाय पलः। महाशिवरात्रेः पर्वणः हार्दिकी शुभकामना। हिमालयराज्ञः कन्यायाः नाम पार्वती आसीत्। एकदा देवर्षि नारदः तस्याः भविष्यं दृष्ट्वा अवदत् यत् अस्याः पतिः विरक्तः दिगम्बरः भस्मधारी अलङ्काररहितः भविष्यति। एतत् श्रुत्वा सर्वेऽपि बान्धवाः चिन्तिताः अभवन् यतो हि राज्यकन्यायाः कथम् एषः योग्यः। किन्तु अनन्तरं नारदः ज्ञापयति यत् एतत् सर्वम् अपि लक्षणं गच्छति शिवे। सः विरक्तः किन्तु करुणामयः, सः दिगम्बरः किन्तु ज्ञानमयः। ततः पार्वती दृढसङ्कल्पेन तपः अकरोत्, अन्ते शिवं प्राप्नोति, तयोः विवाहः जातः। तर्हि बालाः, अस्याः कथायाः सन्देशः यत् एकदृष्ट्या एव निर्णयः न करणीयः, कदाचित् एकदृष्ट्या दोषः भवति, अन्यदृष्ट्या सः गुणः अपि भवितुम् अर्हति। ॐ नमः शिवाय बालाः।
अहो, रुचिकरा शिवकथा। मान्याः श्रोतारः, अग्रिमः प्रभागोऽस्ति एकं भारतं श्रेष्ठं भारतम् इति, यत्र मम सहयोगिनी सुषमा कुमारी प्रस्तौति फाल्गुनमास वसन्तर्तु परकं संस्कृत हिन्दी गुजराती भाषा संगमम्।
प्रथमं वाक्यमस्ति, फाल्गुन मास वसंत ऋतु का सुहावना समय लेकर आता है। संस्कृत भाषायां फाल्गुन मासः वसंत ऋतुः आगमनं सूचयति। गुजराती भाषा में फागण मास वसंत ऋतुनो सुंदर समय लावे छे। द्वितीयं वाक्यमस्ति, इस महीने में प्रकृति रंगों और फूलों से सज जाती है। संस्कृत भाषायां अस्मिन् मासे प्रकृति ही पुष्पैः शोभते। गुजराती भाषा में होलीनो पावन त्योहार फागण मासमा मनावाये छे। तृतीयं वाक्यमस्ति, होली का पावन पर्व फाल्गुन मास में मनाया जाता है। संस्कृत भाषायां होली नामकः उत्सवः फाल्गुन मासे आयोजयति। गुजराती भाषा में होलीनो पावन त्योहार फागण मासमा मनावाये छे। धन्यवादः।
साधु, भाषा संगमोयम् स्यात् नूनम् आह्लादकरः ज्ञानवर्धकश्च। प्रियाः श्रोतारः, भवद्भिः सह संवाद प्रवर्तनस्य प्रत्यावर्तन वेला सम्प्रति समापन्नास्ति। इमं कार्यक्रमम् उपसंहर्तुम् अनुज्ञायताम् एष दिव्यानन्दः। संस्कृत साप्ताहिकीति कार्यक्रम विषये भवन्तः स्वकीयान् उद्गारान् प्रकाशयितुम् अर्हन्ति। एतदर्थम् अस्माकम् ईमेल् सङ्केतः अस्ति nsdsanskrit@gmail.com। अग्रिमे सप्ताहे अस्मिन्नेव काले अभिनवम् एकम् अङ्कम् आदाय पुनः उपस्थास्यामहे। भवेत् तावत् मङ्गलम्।